नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या भाजप खासदारांच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या सांगता समारंभाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेचं मूलभूत प्रशिक्षण खासदारांना देण्यासाठी ही कार्यशाळा काल सुरू झाली. संयुक्त लोकशाही आघाडीतल्या इतर पक्षांचे खासदारही आज या कार्यशाळेत सहभागी होतील. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी जीएसटी सुधारणांवरील ठराव कार्यशाळेत काल सादर केला आणि भाजप संसदीय सदस्यांनी त्याला एकमतानं मंजुरी दिली. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आज पाळला जातो. साक्षरतेचं महत्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात असून डिजिटल युगात साक्षरतेला प्रोत्साहन ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. जगभरातल्या आकाश निरीक्षकांनी काल खग्रास चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद घेतला. या वर्षातलं हे दुसरं चंद्रग्रहण होतं. ब्लड मून म्हणूनही या पर्वणीला महत्व प्राप्त झालं होतं. परभणी इथं अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीनं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलात खगोलप्रेमी आणि विद्यार्थ्यांनी टेलिस्कोपद्वारे चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद घेतला. ग्रहणाच्या वेळी पाळल्या जात असलेल्या विविध अंधश्रद्धांबद्दल डॉ रामेश्वर नाईक यांनी यावेळी जनजागृती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 17 सप्टेंबरला असलेल्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं 21 सप्टेंबरला देशभरातल्या 75 ठिकाणी नमो युवा रन या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिल्लीत काल कार्यक्रमाची माहिती दिली. या उपक्रमात 10 लाखाहून अधिक तरुण सहभागी होणार आहेत. युवकांनी तंदुरुस्त राहावं, आरोग्याची काळजी घ्यावी आणि अंमली पदार्थांपासून दूर राहावं यासाठी जागृती करण्याचा या उपक्रमाचा उद्देश असून 10 लाख युवक सहभागी होण्याची शक्यता असल्याचं भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी यावेळी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. शहरातल्या विविध विकास कामांचा ते आढावा घेणार आहेत. संत एकनाथ रंगमंदिरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यालाही शिंदे उपस्थित राहणार आहेत. भारतीय कर्मचारी संघ आणि स्वाभिमानी संघ यांच्याद्वारे आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र तसंच कर्नाटक राज्याचं पहिलं संयुक्त राज्य अधिवेशन काल सांगली इथं पार पडलं. 2 सत्रांमध्ये पार पडलेल्या अधिवेशनाला भारतीय कर्मचारी संघाचे अध्यक्ष डी आर ओहोळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. एका निरपराध इसमाच्या खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या छत्तीसगड राज्यातल्या शंकर उर्फ अरुण येर्रा मिच्छा या नक्षल्यास गडचिरोली पोलिसांनी तेलंगणा राज्यातल्या हैदराबाद इथून अटक केली. शासनानं त्याच्यावर 2 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. हिंगोलीत काल मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळेचं उद्घाटन आमदार तानाजी मुटकुळे आणि हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या हस्ते झालं. याअंतर्गत 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान विविध गावांमध्ये स्वच्छता आरोग्यासंदर्भात तपासणी होणार आहे. यानंतर तालुका आणि जिल्हा परिषद यांच्यामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. उत्कृष्ट ग्रामपंचायतींना बक्षीसही देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2025 विरोधात जनसुरक्षा विरोधी कृती समितीच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकात 10 सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. परभणी इथं देखील हे आंदोलन करण्यात येणार असून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांची काल या संदर्भात बैठक झाली. खासदार संजय जाधव, माजी आमदार विजय गव्हाणे, भाकप नेत्या माधुरी क्षीरसागर यावेळी उपस्थित होत्या. भारतीय पुरुष हॉकी संघानं आशियाई स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. बिहारमधल्या राजगीर इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण कोरियावर 4-1 असा विजय मिळवला. या विजयासह भारत 2026 नेदरलँड आणि बेल्जियममध्ये होणाऱ्या हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. गतविजेत्या संघाला नमवत अभिमानास्पद कामगिरी केल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 99% वर गेला आहे. धरणात सध्या 33,819 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणाचे 18 दरवाजे 2 फूट उघडून 37,728 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे. लातूर शहराला पाणी पुरवठा करणारा मांजरा प्रकल्पही जवळपास 99% भरला आहे. धरणातून सध्या 1,747 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.